श्रीराम श्री समंतांच्या मनोबोधातला हा 145 क्रमांकाचा श्लोक आहे. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मास आला. विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. याच्यात 2-3 वेळा जीव हा शब्द आलेला आहे. जीव ह्या नावाचं खरं म्हणजे स्वतंत्र प्राणी नाही आहे, पण आत्माच त्याचं प्रतिबिंब जीव आहे. आत्म्याच्या ठिकाणी पूर्ण बोध आहे आणि हे जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला जीव असं म्हटलेलं आहे. आणि मग तो जीव दोन्हीकडे त्याचं लक्ष असतं. एक तर तो देहाकडे वळतो आणि एक तर आत्म्याकडे वळतो. जो आत्म्याकडे वळतो त्याला साधक असं म्हटलं जातं आणि तो जीव आत्मरूपा होण्याच्या प्रयत्नाला लागतो. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या लक्षात येतं की मी जीव माझं बंधन माझं आहे जन्ममरण, म्हणून तो दुःखी झाला आहे. ते जन्ममरण मला नसून देहाला आहे, त्यामुळे मी जर अमर असेन, मी मुळात बद्धच नाही आहे, त्या मुक्त होण्याचाही प्रश्न नाही. पण स्वरूपावरून खाली आलो, निजध्यास होतो सर्व तुटवणी गेला, स्वरूपाचं अनुसंधान सुटलं, त्यामुळे आत्मभावावर असलेला जीव खाली आला, जीवभावावर राहिला. पुढे तर तो देहभावावर आणखीन खाली येतो आणि दुःख भोगतो. त्यांनी त्यातल्या सदा विषयो चिंतिता जीव झाला, विषयाचं चिंतन करायला लागला. नाना तऱ्हेचे विषय जे जगात आहेत समोर, ते भोगण्यामध्ये इतका आसक्त झाला आणि त्याचंच चिंतन सारखं. काय पाहायचं, पाहून झालं की काय ऐकायचं, ऐकून झालं की काय खायचं, ते झालं की कुठं जायचं, कुणाशी बोलायचं, काय भेटायचं, काय करायचं, सारखा निर्णया विषयच त्याचंच चिंतन. ते बाजूला काढून काहीच नाही अशा ठिकाणी 2-5 मिनिटं बसावं शांत असं वाटतच नाही, धडपड सुरू असते. मग त्याच्यातून सुखदुःख, मान अपमान, तुझं माझं सगळं सुरू होतं. मग सदा विषयो चिंतिता जीव झाला, जीवभावावर आला, म्हणजे आत्मा असलेला अनात्मा झाला. इथे आता आनंद त्याचा होता तो संपून दुःख लागलं. आणि त्यामुळे काय झालं, जीवभावावर आल्यावर अहंभाव अज्ञान जन्मास आला. तो जीव अज्ञानी झाला, वस्तुतः ज्ञानी पण विषयाच्या नादाने अज्ञानी झाला. जसा एखादा चांगला मनुष्य असतो पण दुर्जनांची संगती जर लागली, व्यसनी माणसाची संगती लागली, हाही व्यसनाधीन होतो. पूर्वी चांगला होता, मग काय झालं, दुर्जनांची संगती. नारद मुनी म्हणतात दुःसंग सर्वथैव त्याज्या. दुःसंग जो असेल तर पूर्णपणे त्याज्य मानलेला आहे, पण कुठंतरी मोहात सापडतो आणि त्या दुष्ट संगतीमध्ये हाही त्याच्यामध्ये गुरफटला जातो. आणि म्हणून हा जीव खाली आला, तिथं अहंभाव जन्माला आला. मी देह म्हणायला लागला, मी जीवही आता म्हणत नाही, आता मी देहच म्हणतो. म्हणजे अज्ञानामध्ये आणखीन भर अहंभावामुळे. म्हणून अहंभाव अज्ञान जन्मास आला. वस्तुतः मी ज्ञानी, पण आता मी अज्ञानी. पण अज्ञानी माणसाला निदान मी अज्ञानी आहे असं कळलं तर निदान तो ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागेल. पण असा भाव असलेली मंडळी समाजामध्ये जास्तीत जास्त संख्येनं असून आपण अज्ञानी आहोत हे देखील त्यांना कळत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. उलट मी शहाणा आहे, माझंच काय ते बरोबर आहे, अशा भावामध्ये तो राहतो. सर्व जन्म निघून जातो, फुकट जातो, त्याच्यातून बाहेर पडणं त्याला होत नाही. म्हणून अहंभाव अज्ञान जन्मास आला. मग आता काय करायला पाहिजे, काय झालं ते सांगितलं, आता काय करायला पाहिजे ते पुन्हा सांगतात. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. हा जो खाली आलेला आहे ना जीव, त्या जीवाने आता सावध व्हावं, विवेक करावा. आत्मा काय, अनात्मा काय, काय सत्य आहे काय असत्य आहे समजून घ्यावं. आणि आपलं स्वस्वरूप जे आहे, जिथून तो ढळलेला आहे, त्या ठिकाणी भरावं, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपण लीन व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं. प्रतिबिंबानी बिंबाशी मिळून जायचं आहे, ज्यामुळे ते प्रतिबिंब पडलेलं आहे पाण्यात, ते पाणी आटलं की प्रतिबिंब बिंबात मिळून जातं. तसं आसक्तीचं पाणी जर आटलं तर जीव आत्मरूप होऊ शकतो. पण आसक्ती, वासना ह्या गोष्टी इतक्या प्रबळ आहेत की त्या जीवाला तिकडून ते सुटू देत नाहीत. त्याच्याविरुद्ध झगडा करायचा फार मोठं धैर्य लागतं, जिद्द लागते की ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. म्हणून विवेक आहे, विवेक करून सदा सत्स्वरूपी भरावे. सदा म्हटलेलं आहे, काल विवेक केला आणि आज गेला असं नाही काही. एकदा त्या मार्गाने जायचं ठरवलं जिद्दीनं, ध्येय गाठेपर्यंत त्या तऱ्हेनं गेलं पाहिजे. कारण पुढे काय सांगितलंय, जीवा उगमी जन्म नाही स्वभाव आहे. जीव ज्या उगमातून आलेला आहे त्या ठिकाणी जर तो गेला तर तिथं जन्म मृत्यू नाहीच आहेत, मुळात तो अमरच आहे, अखंडच आहे तो. पण जीवभावावर आल्यामुळे त्याला हे मृत्यू वगैरे सगळे गोष्टी सुरू झाल्या. पण जर तो उगमी, नदी जशी म्हटली उगमाकडे जायचं, तसं इथून त्या जीवाने जिथून आला आहे त्याच्या ठिकाणी जायचं आहे. तिथं जर गेला तर त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, कसलं भय नाही. निर्भय, निरहंकार, निर्वासन अशी स्थिती त्याला प्राप्त होते. पण सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मास झाला. विवेके सदा सत्स्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ.